कार्यक्रमाची सुरुवात दीप्ती दोनफळे प्रार्थनेने करेल.
श्री राम मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीराम 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 केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे. सोहं सिद्धिसुसंपन्नो नादसंधानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे. ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थेऽखिलैकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमाभक्त सुशांतदांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्व पूर्ण सततं तूर्यत्वमासादितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्वदीनांकितं. ओम बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्रीराम. आज आपण सर्वजण 16 ते 25 या वयोगटाच्या युवा स्नेह या कार्यक्रमाकरता जमलो आहोत. 2017 स्वामीजींच्या 60व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात स्वामीजींनी 4 गुणांचे उल्लेख केले होते, ज्यांचा आदर्श मानून त्यांनी युवा काळात आपले जीवन घडवले. साधेपणा, सेवाभाव, संयम व नियमितता या पायांवर माझं जीवन उभं राहिलं, हे माझं जीवनाचं एक गुपित असं मला वाटतं, असं स्वामीजी म्हणाले होते. साधेपणात समाधान, सेवाभावात समाधान, संयमात समाधान व नियमिततेमध्ये समाधान किंवा समाधानानी साधेपणा, सेवाभाव, संयम व नियमितता त्यांच्या जीवनात कशी होती याचे आदर्श त्या दिवशी स्वामीजींनी आपल्या पुढे ठेवले. याच्या आधारावर 2018 युवा शिबिरात 4S अशी थीम अभ्यासाकरता घेतली गेली, म्हणजेच संयम, सातत्य, साधेपणा आणि समाधान. त्या शिबिरात केलेला अभ्यास, त्यावर स्वामीजींचे उपदेश व मार्गदर्शन व या वयोगटातील साधकांचे त्या दिशेतील प्रयत्न आणि अभ्यास असा आपण आज पाहणार आहोत. अभ्यासाचा पहिला विषय संयम आता आपण पाहणार आहोत. यावर स्वामीजी मार्गदर्शन करताना म्हणाले की ज्याला आपलं जीवन घडवायचं आहे त्याच्याकरताच ही चतुसूत्री आहे. ते म्हणतात की अगदी बेमालूमपणे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहजगत्या संयम बाळगणं शक्य आहे जर तशी दृष्टी आणि आवड असेल तर. हे शक्य होण्याकरता संगतीला अतिशय महत्व आहे असं स्वामीजी म्हणतात. संयमाची गरज असते आपलं मनोबल वाढवण्यासाठी. तसंच जसजसं मनोबल वाढतं तसं आपलं संयम बाळगण्याचं सामर्थ्य सुद्धा वाढतं. ही अशी अत्यंत पॉझिटिव्ह सायकल आहे असं मला वाटतं. अर्थात हे म्हणायला सोपं आहे. यासाठी स्वामीजींनी युक्ती सुचवली की छोटे छोटे टार्गेट ठेवा. एकदम मोठा निश्चय केला तर तो पाळला जात नाही. शाळेत असताना स्वामीजींनी व त्यांच्या काही मित्रांनी निश्चय केला की 1 वर्ष चित्रपट पाहायचा नाही. हे जमवण्याकरता त्यांनी अशी युक्ती केली की 1-1 महिना एकमेकांना आठवण करून हे जमवायचं. आम्हाला उपदेश करत ते म्हणाले, 1 आठवडा बाहेर खाणार नाही असं ठरवा. अशी सुरुवात करून हळूहळू मनोबल वाढवा. स्वामीजी म्हणाले, असे अनेक प्रयोग करा, मग ते मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक वगैरेवर संयम असो अथवा बाहेरचं खाणं, चित्रपट पाहणं, गाणी ऐकणं वगैरे असो. हे केल्याने आपल्याला अपयश किती वेळा येतं हे समजेल. हे समजणं देखील अत्यंत महत्वाचं आहे असं स्वामीजी म्हणतात. संयमित जीवन जगणं हे एक प्रकारे प्रवाहाविरुद्ध चालण्यासारखं आहे. स्वामीजी म्हणतात, यासाठी विशिष्ट धैर्याची व आतून ठरवलेल्या निश्चयाचीच गरज असते. स्वामीजी बँकेत नोकरी करत असताना पहिल्या पगाराची पार्टी देण्याचा प्रसंग आला. तिथे सर्वांसमोर दारूचे पेक ठेवलेले होते. ज्याची पार्टी आहे त्याने पहिला घोट घ्यायचा असा विषय समोर आला. अर्थात स्वामीजींनी नाही म्हटल्यावर रागवा रागवी नाराजी होऊन प्रसंग बराच पुढे गेला, पण शेवटपर्यंत स्वामीजींनी त्याला हात लावलाच नाही. तो काळ स्वामीजींचा कठीणच गेला. काळांतराने तेच कलिग्ज मोठ्या स्वामीजींकडे आले व त्यांनी अनुग्रह देखील घेतले. स्वामीजी म्हणतात, संयमित जीवन जगण्याकरता धैर्य जरुरी आहे जे आपण आपलं गोळा करायचं असतं आणि दुसरं म्हणजे सद्गुरूंकडून ते आपल्याला मिळतं. ते म्हणतात, हे धैर्य मिळवण्याकरता उत्तम म्हणजे संतसंग, केंद्र व तुमच्यासारखा अथवा तुमच्यापेक्षा बळवत्तर निश्चय असलेली संगत. वैयक्तिकरित्या या विषयाचा अभ्यास व चिंतन करत मला वाटते की संयम म्हणजे मनोबल वाढवण्याकरता व ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा करण्याकरता जीवनातील बाकी दरवाजे बंद करणं. यामध्ये बाहेर खाणं, फिरणं, चित्रपट वगैरे ही काही उदाहरणे झाली. याकरता निश्चयाबरोबर साधना, श्रवण आणि शरणागती साथ देतात असं मला वाटतं. स्वामीजी म्हणतात, ह्या वाटेवर बिगी बिगी चालायचं आहे. म्हणजेच एकदा ध्येय निश्चिती केली की लगेच सर्व दरवाजे बंद करून चालणे सुरू. मी स्वतः अनुग्रह घेतल्यापासून 4 वर्षाच्या साधनेत या पातळीची साधना केली नाही, परंतु मी अनेक दरवाजे बंद केले आहेत हे निश्चित व उरलेले सुद्धा करेन याची मला खात्री आहे. स्वामीजी सद्गुरु सहवासात या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की त्यांच्या युवा काळात त्यांना असे मित्र मिळाले जे स्वामीजी करतील त्याचा 10 पट निश्चय करतील. मला देखील या साधक विश्वात असेच मित्र मिळाले असं मला वाटतं. मी 1 युवा शिबिरे अटेंड केली आहेत. प्रत्येक शिबिर मला काहीतरी देऊन गेलं असं मला वाटतं. प्रत्येक शिबिरात काही नवीन शिकून नवीन प्रेरणा घेऊन मी घरी आलो. उदाहरणार्थ एका साधकाने सांगितलं की 3 वर्षे झाली चित्रपट पाहिला नाही व 8 वर्ष झाली कधी ध्यान चुकवलं नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत। छोट्या गोष्टी जरी असल्या तरी साधना करायला अत्यंत प्रेरणा व उत्साह देऊन जातात। फक्त संयम नाही तर साधनेच्या सर्व अंगांबाबत अशी उदाहरणे या साधक विश्वात आहेत। हे सर्व आणि स्वामीजींची कृपा लाभलेली आहे हे मी माझं भाग्यच समजतो। संयम व साधनेच्या सर्व अंगांमध्ये अजून खूप पावले टाकायची आहेत, यासाठी आम्हा सर्वांना धैर्य शक्ती आणि बुद्धी द्या अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो। हरिओम तत्सत। या चतुसूत्रीतील दुसरा गुण आहे सातत्य। या गुणावर तिचा अभ्यास व चिंतन व्यक्त करेल अवंती सप्रे। अवंतीने VNIT नागपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं आहे व सध्या ती पुण्यात जॉन डियर या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल डिझायनर म्हणून काम करत आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सातत्य या सद्गुणावर मी माझं चिंतन व्यक्त करणार आहे। करत करत अभ्यास के जडमती होत सुजान अशी एक हिंदीत म्हण आहे, म्हणजेच अभ्यास करता करता मंदबुद्धी व्यक्ती देखील समजदार बनते। सातत्याचा अभ्यास म्हणजे ठरलेली गोष्ट ठरलेल्या पद्धतीने पुन्हा पुन्हा करत राहणे। कोणत्या गोष्टींमध्ये आपण सातत्य राखावं, कोणती आहे ती कर्म जी आपण आजन्म करत राहावी, ही गोष्ट प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी स्वतः ठरवते। आपलं काय ध्येय आहे, आपल्याला कशी पर्सनॅलिटी घडवायची आहे, कोणते आहे ते गुण जे आपल्याला स्वतःमध्ये हवेचं आहे, व सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्याला जीवनातून नक्की काय हवं आहे। वेगळ्या लोकांची उत्तरं यावर वेगळी असणार, पण एकदा आपण ही स्वतःची उत्तरं माहीत करून घेतली की आपल्याला नेमकं कुठे वाटचाल करायची आहे हे आपलं ठरतं। मनाचा निश्चय करून आपण त्या दिशेने चालू लागतो। आपल्या डेस्टिनेशनपर्यंत न थकता न गिव अप करता चालत राहणं हेच म्हणजे सातत्य। प्रथम आपण हे आपल्या साधनेवर लागू करून बघू। आपल्याला लहानपणी आई बाबांनी केंद्रात आणलं, परमार्थाचं काहीच कळत नसलेले आपण या मार्गावर त्यांचा हात धरून उभे राहिलो। त्यापुढे आपण स्वतः या मार्गावर किती पावले चाललो हा आपला खरा सातत्याचा अभ्यास। रोज ध्यानाची बैठक करणं, केंद्रात नियमित येणं, स्वामीजी काय सांगतात त्याचं श्रवण करणं, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं, सगळं नाही कळलं तरी येत राहणं, श्रवण करता करताच गोडी लागेल, जसं म्हणतात ना पोळी 32 चावली तर ती गोड लागते, श्रवणाचं देखील तसंच आहे। ऐकता येता गोडी लागते कारण ऐकता येतात ते शब्द व ते विचार आपल्याला कळू लागतात। तसंच आपल्याला जे जे कळलं व पटलं ते आपल्या रोजच्या व्यवहारात आणणे, वृत्तींवर मात करून सद्गुण इन्कल्केट करायचा प्रयत्न करत राहणं, हे सगळं आपल्यासाठी सातत्याच्या अभ्यासात येतं। का करत राहावे आपण इतके प्रयत्न? रामकृष्ण परमहंस म्हणतात, एकाच जागी 50 फूट खणलं तर पाणी लाभेल, 5 ठिकाणी 10-10 फूट खणून तसं होणार नाही। आत्मज्ञान जर आपलं ध्येय असेल तर आपण हे प्रिन्सिपल कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे। आपल्या दिनक्रमात सुद्धा सातत्याचं महत्व आहे। जर आपलं एक रुटीन सेट असलं तर दिवस आपला जास्त प्रोडक्टिव्ह जातो, अवांतर वेळ वाया जात नाही। म्हणून आपलं एक रुटीन असणं, त्याच्यात ठराविक कार्य असणं, ठराविक कार्य नसणं हे फार गरजेचं आहे। सातत्याने मार्गावर वाटचाल करत असताना काही गोष्टी आपल्या आड येतात। एक म्हणजे अपेक्षित फळ न मिळाल्यावर निराशा। उदाहरणार्थ आपण एक सद्गुणाचा अभ्यास करत असू, जसं की मी समजा काही झालं तरी राग करणार नाही असं आपण ठरवलं असेल, मतभेद झाले किंवा मनासारखे झाले नाही तरीही मन विचलित होऊ देणार नाही। आपण प्रयत्न करू लागलो तेव्हा कळतं की ही सोपी वाटणारी गोष्ट देखील खूप धैर्यपूर्वक जमवावी लागते। कित्येकदा आपण कधी बेसावत झालो, कधी रागाच्या पूर्ण अधीन वाहून गेलो हा त्याला कळत सुद्धा नाही। असे बरेचसे अपयश आल्यावर आपण कधीतरी निराश होतो व आपल्याला हे जमेल का असा एक सेल्फ डाउट आपल्यासमोर उभा राहतो। अशा वेळी मी थोडं मन शांत करून तपासून पाहते की आपण निश्चय केला होता तेव्हा आपल्याला किती जमायचं व आता किती जमतं, तर तेव्हा कळतं की पुन्हा पुन्हा प्रयत्न करून आता निदान आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकून तरी घेतो। तर तशी छोटी छोटी प्रगती बघून आपण निराश न होता परत जिद्दीने प्रयत्न करू लागतो। आपण जसं दगड फोडायला घेतला व तो 100व्या घावात फुटला तर पहिले 99 घाव वाया गेले असं आपण नाही समजत ना, 99दा घाव केले म्हणून 100व्यांदा फुटला। तर ही अनदाजी जर आपण लक्षात ठेवली तर आपण निराश होणार नाही. दुसरी गोष्ट जी सातत्याच्या आड येते ती म्हणजे कंटाळा, की मला माझ्या रुटीनचा कंटाळा येतो. रोजच आपण टेस्ट करतो, आज काही नवीन करू, कुठे नवीन जाऊ, अशी आपली प्रेझेंट सिच्युएशनमधून पळायची फार वृत्ती असते. तर मला वाटतं याचं कारण की आपण आपली रोजची कर्म फार मेकॅनिकली व न लक्ष देता करायला लागलो असतो. ती करताना आपलं मन इकडे तिकडे भरकटत असतं. अशा दिनक्रमाचा आपल्याला सहजच कंटाळा येतो. ह्याऐवजी आपण जर निश्चय केला की जीही कर्म करू उत्तम करू, दरेक कृती नीट लक्षपूर्वक व उत्तम प्रकारे करण्यास सुरुवात केली तर आपल्याला त्याचा कंटाळा येणार नाही. या संदर्भात स्वामीजींना एक प्रश्न विचारला होता, त्याच्यावर त्यांचं जे उत्तर आहे ते आपल्याला फार अंतर्मुख करू शकतो. त्यांना विचारलं होतं की स्वामीजी तुम्ही असे रिलॅक्स व्हायला कुठे वेगळ्या ठिकाणी जात नाही का? तर त्यावर ते म्हणाले होते की मला रिलॅक्स व्हायला वेगळ्याने कुठे जायची गरज आजपर्यंत भासली नाही. सातत्याच्या अभ्यासाने आपल्याला आपलं रोजचं जीवन शांत व समाधानी होईल. आपण बाहेर कुठे शांती शोधत बसणार नाही. स्वामीजींनी आपल्या वयाचे असताना सातत्याचे केलेले काही प्रयोग आठवू. बारामतीत राहत असताना ते त्यांच्या एका मित्रासोबत तलावाकाठी जाऊन ध्यानाला बसायचे. त्या दिवशी पाऊस पडत असला तरी देखील ते ध्यानाची बैठक तिथेच करायचे. तसंच जेव्हा त्यांना संध्याकाळच्या केंद्रासाठी वेळेवर पोहोचणं शक्य व्हायचं नाही ते फक्त माया अपार्टमेंटच्या पायदीला नमस्कार करून जायचे. आता खरं तर असाच टोकाचा सातत्याचा अभ्यास आहे. या प्रयत्नांनी मनाचं बळ वाढतं, धैर्य वाढतं व एक शिस्त लागते. अशा प्रसंगी मिळवलेलं धैर्य पुढे जीवनात नक्कीच लाभदायक ठरेल. सातत्याने साधना करत असताना आलेले माझे काही अनुभव सांगते. मी मूळ नागपूरचे आहे. तर नागपूर आनंद यात्रा स्वामीजी वर्षातनं एकदा करतात. त्यात एकदम लहानपणापासून मी व माझी बहीण अदिती दरवर्षीच्या कार्यक्रमात एक नवीन स्तोत्र किंवा श्लोक पाठ करून प्रवचनादी म्हणायचो. तसेच मोठे झाल्यावर प्रवचन व सत्संग यांना सुद्धा यायला लागलो. आठवीच्या सुट्टीत पहिल्यांदा बाबांसोबत भूगोल शिबिरात आलो तेव्हा परिसंवाद या कार्यक्रमात सर्वांसमोर चिंतन व्यक्त करायचं मला फार दडपण आल्याचं आठवत आहे. आपल्याला जे लिहून दिलं आहे ते फक्त कसं कसं जाऊन तिकडे बोलून संपवायचं आहे असा भाव होता. मग दरवर्षी सातत्याने शिबिरात येत राहिलो. 3 दिवसांचा हा कॉन्सन्ट्रेटेड डोस फार आवडू लागला व माझे विचार हळूहळू विकसित व्हायला लागले. अशाच 8-10 शिबिरांनंतर परिसंवादात बोलत असताना मला अचानक जाणवलं की दडपण नाहीसं झालं आहे, आता आपण सहज बोलू शकतो. तर मला तेव्हा खूप समाधान वाटलं. 2017 जुलैमध्ये नोकरीसाठी मी नागपूर सोडून पुण्यात मगरपट्टा येथे स्थायी झाले. आम्ही कॉलेजच्या 4 मैत्रिणी एका फ्लॅटमध्ये राहू लागलो. तेव्हा पहिल्या दिवशी मी ध्यानाला बसले तर त्यांनी 1-2 डोकावून बघितलं, जरा हसून वगैरे गेल्या. पण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे शांतपणे ध्यानातच बसले राहिले. पण काही दिवसांनी त्यांनी देखील माझ्या रुटीनचा एक भाग म्हणून त्याला प्रतिसाद दिला. तसेच ऑफिसच्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गेलं असताना जर माझं ध्यान राहिलं असलं तर मी आम्हाला लवकर घरी जायचं आहे असं सांगते. तसंच ध्यानात असताना कोणाचा फोन नाही घेणार असा मी एक निश्चय केलाय. तर म्हणजे विचारलंच त्यांनी की काय कुठे कशाला जायचं. तर मी त्यांना म्हणते की माझ्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे, जसं जॉबसोबत तुम्ही कॅट किंवा गेट या परीक्षांसाठी वेळ काढून संयमाने त्याचा अभ्यास करता तसंच माझ्यासाठी हे महत्वपूर्ण आहे. नागपूर आनंद यात्रेत आपण दरवर्षी सारखे सहभागी होऊ असं मी ठरवलं आहे. स्वामीजींसोबत मी 2 वर्ष नागपूरला जाऊन आले. आईबाबांचे संस्कार, सद्गुरूंची कृपा व त्यांच्याच कृपेने टिकलेल्या सातत्यामुळे आज मी या मार्गावर स्थिर चालते आहे. ज्ञानेश्वर महाराज मोगरा फुलला ह्या अभंगात म्हणतात, इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी. सातत्याचं फलित असंच दिसत असावं असं मला नक्की वाटतं. आपण सातत्याने परमार्थ मार्गावर चालत राहो व आपल्या साधनेचा मोगरा असाच फुलो ही सद्गुरुचरणी प्रार्थना. हरी ओम तत्सत.
यानंतर वैष्णवी गोडबोले आपल्याला संगटाकी करी कर्म हे भजन सांगेल. आपण सर्व तिच्या पाठोपाठ म्हणूया. वैष्णवी SP कॉलेजमधून आर्ट्समध्ये नुकतीच 12वीचे बोर्डाची परीक्षा तिने दिलेली आहे. तिला सायकोलॉजीमध्ये मेजर करायचं आहे आणि भरतनाट्यमच्या विशारद प्रथम अशी 7व्या लेवलची परीक्षा ती देणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। संगटा की करी कर्म ऐसे संभाळावे वर्म, संगटा की करी कर्म ऐसे संभाळावे वर्म, चित्ती आठवा वाहरी अहम मत्वा ते वारी, चित्ती आठवा वाहरी अहम मत्वा ते वारी, नको गुंतु अभिमानी लाभ लाभ सममानी, नको गुंतु अभिमानी लाभ लाभ सममानी, अहम आत्मा शुद्ध बुद्ध मुक्त मणे मकरंद, अहम आत्मा शुद्ध बुद्ध मुक्त मणे मकरंद, संगटा की करी कर्म ऐसे संभाळावे वर्म, ऐसे संभाळावे वर्म,
स्वामीजी म्हणतात अगदी सोप्या शब्दात साधेपणा म्हणजे आपण जसं आहे तसंच बाहेर दाखवणं, दंभरहित जीवन जगणं। या गुणावर सद्भक्त ओंकार कुलकर्णी त्याचे चिंतन व्यक्त करेल। ओंकार सीए झालेला आहे व सध्या अर्नस्ट अँड यंग या कंपनीमध्ये काम करतो।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामीजींचं लीलाचरित्र पाहिल्यास स्वामीजींमध्ये असंख्य गुण आहेत की जे उपजतच त्यांच्या बालपणापासून पाहायला मिळतात। अंतःकरणाची श्रीमंती, वागण्यातील सचोटी, ध्येयनिष्ठा, प्रेमळपणा हे सर्व गुण स्वामीजींच्या कुटुंबात उपजतच दिसतात। स्वामीजी जसे स्वामी माधवनाथांकडे आले व त्यांची साधना जशी वाढत गेली तसे या गुणांचे असामान्यत्व प्रगट होत गेले। संतांच्या ठिकाणी असे उपजत गुण प्रामुख्याने प्रगट झालेले दिसतात। त्याचा उपयोग समाजासाठी झालेला आपण पाहिलेला आहे। म्हणूनच श्री समर्थ म्हणतात उपजत गुण शरीरी परोपकारी नानापरी। स्वामीजींनी त्यांच्या साधकावस्थेत प्रामुख्याने चार गुण जोपासण्याचा प्रयत्न केला। या चार गुणांपैकी साधेपणा या गुणाचे चिंतन करण्याचे भाग्य मला लाभले। साधेपणा म्हणजे सहजपणे आपण आहोत तसे प्रकृतीला धरून आपले जीवन जगणे। साधेपणाचा सरळ शब्दात अर्थ पाहायला गेलो तर असे म्हणता येईल की आपल्या प्रकृतीशी ऑनेस्ट राहून वागणे। आपल्या दैनंदिन कर्मांमध्ये अहंकार, दंभ, कामना इत्यादी अवगुण सोडून वागणे, तसेच अमानित्वम, विनय, नम्रता, प्रेमळपणा, प्रांजळपणा यांचे प्रगटीकरण होणे म्हणजे साधेपणा। यासाठी जीवनात विवेक व वैराग्य अत्यंत गरजेचे आहे. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, विषयातील लक्ष काढून भगवंताकडे लावणे हा खरा साधेपणा. वस्त्रे शृंगारिले शरीर, चातुर्य शृंगारिले अंतर, दोन्ही मध्ये कोण थोर बरे पहावे. साधेपणा हा दोन मार्गाने व्यक्त होतो, एक बाह्यांग साधेपणा व दुसरा अंतरंग साधेपणा. बाह्यांग साधेपणा हा मुख्यतः घरातील वातावरण, राहणीमान, संस्कार यावर अवलंबून असतो. तसेच तो प्रामुख्याने आहार विहार, राहणीमान, स्वच्छता इत्यादी मार्गाने प्रगट होतो. स्वामीजींचे लीलाचरित्र पाहिले तर असे जाणवते की बाह्य साधेपणा त्यांच्या बालपणापासूनच पाहावयास मिळतो. स्वामीजींचा आहार विहार हा अगदी बालपणापासून साधा व सात्विक आहे. त्यांची राहणी पण सुरुवातीपासून अतिशय साधी पण स्वच्छ व टापटीप आहे. नोकरी लागल्यावर सुद्धा स्वामीजींच्या राहणीमानात काहीच फरक पडला नाही. साधारणतः पैसे मिळायला लागल्यावर सामान्य मनुष्याचे वागणे, राहणीमान याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याचा आपण पाहतो, पण स्वामीजींचे राहणीमान कायम साधेच राहिले. स्वामी माधवनाथांचे तर कापडाचे दुकान होते. त्यांनी मनात आणले असते तर रोज नवीन व विविध प्रकारचे कपडे ते घालू शकले असते, परंतु नेहमीच ते धोतर व नेहरू शर्ट घालायचे. आपले राहणीमान चांगले असावे पण त्याचे भूषण नसावे. श्री समर्थ म्हणतात, वेशभूषण ते दूषण. कोणाचीही कोणत्याही बाबतीत बरोबरी न करणे हा साधेपणाच. सामान्य माणूस हा दुसऱ्याशी नेहमी बरोबरी करताना आपल्याला दिसतो. कपडे, गाडी, घर किंवा इतर वस्तूंबाबत बरोबरी करण्याचा प्रयत्न केला जातो. याच चिंतनात व प्रयत्नात आपले आयुष्य खर्ची पडते. परंतु स्वामीजींनी त्यांच्या साधकावस्थेत किंवा त्याआधी पण कोणाचीही बरोबरी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी फक्त स्वतःची आत्मोन्नती करण्यावर भर दिला. साधेपणाने राहणे म्हणजेच स्वाभिमानाने राहणे. साधेपणा हा फक्त परिस्थितीमुळे आलेला नसावा. साधेपणा म्हणजे परिस्थितीशी कॉम्प्रोमाइज नसून स्वाभिमानाने राहणे हा आहे. आपल्याला माहिती आहेच की स्वामी स्वरूपानंद देसाईंकडे 40 वर्षे राहिले. देसाई हे श्रीमंत कुटुंब, पण स्वामीजी त्यांच्याकडे स्वामी म्हणून म्हणजेच स्वाभिमानाने राहिले. अंतरंग साधेपणा म्हणजे एक्सप्रेशन ऑफ पर्सनॅलिटी. अंतरंग साधेपणा हा विशेष गुणांच्या माध्यमातून प्रगट होतो. अमानित्वम हा परमार्थातील सर्वात पराकोटीचा गुण अंगात मुरला की नाही हे ओळखण्याचा निकष म्हणजे साधेपणा. त्याचबरोबर विनय, नम्रता, समाधानी वृत्ती यातूनही साधेपणा प्रगट होतो. तसेच दांभिकपणाचा अभाव म्हणजेच आपले वागणे सरळ, साधे, स्पष्ट, स्वच्छ, कर्तेपणाचा बडेजाव नसणे किंवा आत्मस्तुती नाही, तसेच कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, हे पण साधेपणाचे लक्षण आहे. स्वामीजींना स्वामी माधवनाथांसारखे आत्मज्ञानी संत सद्गुरू म्हणून मिळाले. स्वामी माधवनाथांची स्थिती तिथे विसरीजे भोगतेपणही अशीच झालेली होती. स्वामी माधवनाथांचा आदर्श व नित्य वृद्धिंगत होत गेलेली साधना यामुळे स्वामीजींचा साधेपणा बहरून गेला. स्वामीजींच्या प्रत्येक कृतीमध्ये तसेच सर्वांशी वागताना अमानित्वम हा गुण प्रकर्षाने जाणवतो. स्वामीजी एवढे मोठे परमार्थाचे कार्य करताना त्यांचा भाव, हे पण माझ्या स्वामीजींचे कार्य आहे व हे सर्व मोठे स्वामीजीच माझ्याकडून करून घेतात असा असतो. भगवंतांचे, सद्गुरूंचे स्मरण हाच स्वामीजींचा प्रपंच. कृष्ण भक्त रहीम हे गरिबांना भरपूर दान देण्यासाठी प्रसिद्ध होते, पण दान देताना त्यांची नजर नेहमी खाली असायची. तेव्हा एकदा संत तुलसीदासांनी त्यांना कारण विचारले असता रहीम म्हणाले, देन हार कोई और है भेजन जो दिन रैन, लोग भरम हंपर करे तासो नीचे नैन. म्हणजेच रहीम म्हणाले, देणारा तो भगवंतच आहे, तो दिवस रात्र देत असतो, परंतु सामान्य लोक या दानाचं श्रेय मला देतात, त्यामुळे लाजेने माझी नजर खाली झुकते. संतांच्या ठिकाणी किती पराकोटीचा साधेपणा असतो हे या उदाहरणावरून कळते. परमार्थात साधेपणाला अत्यंत महत्व आहे. साधेपणा अंगी जोपासला तर मन निर्मळ होण्यास मदत होते व निर्मळ मनात भगवंत सहजच येऊन राहतो. 16 ते 25 या वयोगटाच्या झालेल्या भूगाव शिबिरात स्वामीजींनी साधेपणाबद्दल बोलताना एका साधकांबरोबर झालेला संवाद सांगितला. त्या साधकांच्या वाचनात आलेली साधेपणाची एक व्याख्या त्यांनी स्वामीजींना सांगितली. ते म्हणाले, साधेपणा म्हणजे लेस स्पेस, लेस कन्झम्पशन, हाय लाईफ स्पॅन. सामान्य लोकांचा समज असतो की हे आयुष्य मजा करण्यासाठीच आहे व त्यामुळे ते विषयांचे अति उपभोग घेण्याच्या मागे असतात. पण जेवढे उपभोग घेऊ तेवढे आपले पुढचे आयुष्य खडतर जाण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच साधेपणाने जीवन जगले तर आपले पुढील आयुष्य देखील साधेपणाचे व आनंदाचे जाईल. साधेपणा म्हणजे सरळ व प्रेमळ स्वभाव. पूजनीय मधुरा मावशींचे निस्वार्थ व निस्पृह प्रेम हे आपल्याला नित्य मिळतच असते. वरील चिंतनावरून असे लक्षात येते की 16 ते 25 या वयातच साधेपणा या गुणाचा अभ्यास करून ते आचरणात आणणे महत्वाचे आहे. स्वामीजींनी पण या वयातच या सर्व गुणांचा अभ्यास करून प्रत्यक्ष आचरणात आणून दाखविले व आपल्यापुढे एक आदर्श ठेवला. या वयोगटात आपल्या आयुष्यात अनेक बदल होत असतात तेव्हा आपण स्थिर राहायचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या निरनिराळ्या कॉम्पिटेटिव्ह व करिअर ओरिएंटेड एक्झाम्स देत असतो. या परीक्षांना आपल्या मित्रांबरोबर अनेक विद्यार्थी बसत असतात व या परीक्षांमध्ये तीव्र स्पर्धा पण असते. अशा वेळेस आपल्याला यश मिळाल्यावर आपण स्थिर व साधेपणाने राहिले पाहिजे. आपले शिक्षण संपून जॉब लागल्यावर आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे ध्येय आर्थिक स्थिरता हे अचीव्ह होते. आपल्याला पैसे मिळायला लागल्यावर साहजिकच आपले राहणीमान उंचावते पण चैनीकडे वळून भरकटण्याची शक्यता असते. याने बहिर्मुखता वाढते. हे टाळून आपण पूर्वी होतो तसेच राहिले पाहिजे व पूर्वीप्रमाणेच आपण सर्वांशी आपल्या वागण्यात बदल न होता साधेपणाने वागले पाहिजे. तसेच ऑफिसच्या व कॉर्पोरेट आयुष्यात आपल्याला अनेक पार्टीजला सामोरे जावे लागते व काही आपण अवॉइड पण करू शकत नाही. अशा प्रसंगांमध्ये आपण साधेपणाने विचार करून अलिप्त राहिले पाहिजे. त्याचबरोबर या फेजमध्ये अनेक नवीन मित्र आणि कलिग्स आपल्याला मिळतात. त्यातले अनेक लोक वेगळ्या कल्चरमधून वेगवेगळ्या सवयी घेऊन आलेले असतात तेव्हा आपण त्यांच्याशी बरोबरी अथवा कोणतेही कम्पॅरिझन नाही केले पाहिजे. या आपल्या डायनॅमिक फेजमध्ये सद्गुरू हे आपले अनसीन पार्टनर आहेत असे लक्षात ठेवून सद्गुरू स्मरणात राहिले पाहिजे. स्वामीजींच्या कृपेने मी अशा सर्व प्रसंगात साधेपणाने विचार करायचा प्रयत्न करतो. स्वामीजी आपल्या कृपेने संयम, सातत्य, साधेपणा व समाधान या गुणांचा अभ्यास करून तो आचरणात आणण्याचा निश्चित प्रयत्न करू. त्यात आम्हाला यश मिळो ही आपल्या चरणी प्रार्थना. हरि ओम.
स्वामीजी म्हणतात, खर तर समाधानी राहण्याच्या निश्चयानेच समाधान प्राप्त होते. अशा या चतुसूत्रीतील शेवटच्या गुणावर तन्मय मेटे तिचं चिंतन व्यक्त करेल. तन्मय ENTC इंजिनियर आहे व कमिन्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर इंजिनियर या पोस्टवरती काम करते.
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. संयम, सातत्य, साधेपणा आणि समाधान याचा अभ्यास करताना माझं असं लक्षात आलं की हे सगळे गुण एकमेकांवर अवलंबून आहेत. पण नुसते अवलंबून नाहीत तर त्याचबरोबर ज्या क्रमाने आपण हे म्हणतो तो क्रम देखील फार महत्वाचा आहे. म्हणजे प्रथम संयम, मग सातत्य, साधेपणा आणि शेवटी समाधान. याचा अर्थ संयम ही समाधानाच्या प्राप्तीसाठीची पहिली पायरी आहे. समाधानाच्या प्राप्तीसाठी सातत्याने संयम बाळगून साधेपणाने राहणे अपेक्षित असावे. संयमी जीवन हे आपोआपच समाधानात परिवर्तित होत असावे. मध्यंतरी एक पुस्तक वाचताना खूप सुंदर इक्वेशन वाचण्यात आलं. त्यातलं पहिलं म्हणजे हवे नको पण अधिक करते पण अधिक कर्म बरोबर असमाधान. आणि दुसरं हवे नकोपणाचा अभाव अधिक रामाचे करते पण अधिक कर्म म्हणजे समाधान. यातील पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हवे नकोपणाचा अभाव. यावर चिंतन करताना मला ज्ञानेश्वरी नित्यपाठातील काही ओव्या आठवल्या. सात्विक कर्मे कशी असावीत किंवा कर्म करताना आपली मनोवस्था कशी असावी यावर मार्गदर्शकपर अशा या ओव्या आहेत. आपण या उचिता स्वधर्मे राहाटता जे पावे ते निवांता साहोनी जावे. कर्तव्यापुरते हवे पण असल्यास स्वधर्म कर्म करताना जे काही सामोरे येईल ते सहजतेने स्वीकारावे असा यातून बोध होतो. ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा मी असं पाहिलंय की लोक स्वतःच्या कामाला घेऊन खूप पझेसिव्ह असतात. एखादा प्रोजेक्ट किंवा टास्क त्यांच्याकडून काढून दुसऱ्या देण्यात आला किंवा एखादा प्रोजेक्टच बंद झाला तर याचा त्यांना फार त्रास होतो. या संदर्भात श्री रामकृष्णदेवांची एक आठवण माझ्या डोळ्यासमोर येते. त्यांचे एक प्रापंचिक शिष्य मोठ्या हुद्द्यावर सरकारी नोकरीत कामाला होते. त्यांच्याकडे एका मोठ्या प्रोजेक्टचं सुरुवातीपासूनचं नेतृत्व होतं, पण तो जवळपास पूर्ण होणार आणि त्यांच्याकडून काढून घेतला जाणार असं त्यांना कळलं. या गोष्टीचं वाईट वाटून ते खूप अस्वस्थ झाले आणि तसंतच ते रामकृष्णांना भेटायला गेले. त्यांना घडलेली घटना सांगितली तेव्हा रामकृष्णांनी त्यांना खूप छान गोष्ट सांगितली. एकदा एक कावळा मांसाच्या तुकड्याला चोचत पकडून चालला होता. तेवढ्यात त्याच्या मागे घारींचा थवा लागला. त्याने त्यांना चकवण्याचा बराच प्रयत्न केला पण त्या काही बाटलाक सोडेनात. त्याला कळत ना की अचानक माझ्या मागे एवढ्या घारी का लागल्या. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की मांसाच्या तुकड्यासाठी या मागे लागल्या असाव्यात. म्हणून त्यानं तो तुकडा चोचीतून सोडून दिला. तसं तर सगळ्या घारी त्या तुकड्याच्या दिशेने झेपावल्या. तो प्रोजेक्ट म्हणजे मांसाचा तुकडा होता आणि तो जवळ पकडून ठेवल्याने त्या शिष्याची मनशांती ढळत होती. जेव्हा त्याचा विचार किंवा ते वाटणारे हवे पण ते दूर सारतील तेव्हा त्यांची स्थिती पूर्ववत होईल. कुठलंही काम मिळालं तरी ते मनापासून आणि प्रामाणिकपणे करण्याचा माझा प्रयत्न असतो. यातून हवे नकोपणाचा अभाव साधता येतो आणि काम करत असतानाच समाधानाचा अनुभव येतो. आपल्या कर्तव्य कर्मांबाबतचे हवे पण हे समाधानकारक असते. जसे की आयुष्यात आपले ध्येय पक्के असले म्हणजे त्याकडे पडणारे प्रत्येक पाऊल हे समाधानकारक असते व त्यासाठी घेतले जाणारे कष्ट हे आनंददायक असतात. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले स्वामीजी. अगदी लहानपणीच त्यांनी आत्मदर्शन हेच आपले जीवन ध्येय आहे असे ठरवले होते. यामुळे त्यांच्या कर्मांना यानुरूप एक चौकट बांधली गेली. या ध्येयामुळे त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चयात्मक बनला. साधनेचे अनेक प्रयोग ते करून बघत असत. कुणी जाणकाराने सांगितले किंवा काही वाचनात आले तर ते त्याप्रकारे साधना करीत. यातून त्यांना समाधान मिळत असे. हे सर्व ते श्रद्धेने व अत्यंत निष्ठेने करीत. ते करत असलेल्या साधनेचे प्रत्येक पाऊल हे त्यांना त्यांच्या आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे घेऊन जात असल्याचा विश्वास त्यांना होता. पुढे नोकरीला लागल्यावर देखील त्यांनी त्यांची साधना कसोशीने चालू ठेवली. चिंचवडला ट्रेनने जाताना ते ज्ञानेश्वरी वाचन करीत, नाम घेत. अशा प्रकारे ध्येयाकडे नेणारी प्रत्येक कृती आपल्याला समाधानापर्यंत नेऊ शकते हे आपल्याला त्यांच्या उदाहरणावरून समजते. कर्म कोणते असावे व ते किती सातत्याने करावे हे देखील यावरून समजते. आपल्याला काय करायचे नाही याची स्पष्ट जाणीव असल्याने देखील बऱ्याच गोष्टी आपल्या समाधानाच्या आड येऊ शकत नाहीत. मला स्वानुभवानुसार असं वाटतं की जेवढी जास्त श्रद्धा तेवढं जास्त समाधान. करिअरच्या सुरुवातीला मला जरा स्ट्रगल करावा लागला. त्याचा खूप काही त्रास झाला नसला तरी एकदा असं वाटून गेलं की का नाही मिळतंय मनासारखं जॉब. आणि मग मन वळवण्यासाठी म्हणून मी भक्तिरंगचं एक रॅन्डम पान उघडलं. तेव्हा जो अभंग आला ते वाचून मला खूप भरून आलं. असं वाटलं की हा माझ्यासाठीच असावा. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे. तेव्हापासून माझा नेहमी असा प्रयत्न असतो की समाधान ढळू द्यायचे नाही. म्हणजे अगदी मनासारखी किंवा अपेक्षित गोष्ट घडली म्हणून खूप आनंदून जायचे नाही किंवा अनपेक्षित घडलं म्हणून दुःखी व्हायचे नाही. कधी कधी जमत नाही पण बऱ्याचदा प्रयत्न होतो. श्री गोंदवलेकर महाराज त्यांच्या एका प्रवचनात म्हणतात, कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही. भगवंतांनी अशी काही सांगड घालून दिली आहे की कर्म केल्याशिवाय काही गत्यंतरच नाही. परंतु ती कर्मे राम हा करता ही भावना विसरून केल्यास बाधक होतात. तेव्हा देहाने कर्म करताना करता मी नव्हे हे जाणून कर्म करावे आणि फलासारहित कर्म केल्याने ते करतानाच समाधान प्राप्त होते. समाधानाविषयी मार्गदर्शन करताना स्वामीजींनी असं सांगितलं की प्रत्येक काम करतानाच ते समाधानाने करा. कुठलीही गोष्ट समाधानाने करणं ही एक कला आहे. भक्तिभावे करी हरीचे चिंतन तया समर्पून सर्व कर्मे. भगवंतच आपल्याकडे शक्तीबुद्धी देऊन यथामती कर्मे करून घेतो आहे आणि तोच त्याला अर्पण करून घेत आहे असा भाव असणं अपेक्षित आहे. मला काम करताना पूर्ण वेळ अशी जाणीव राहत नाही, मध्ये मध्ये विसर पडतो. म्हणून सुरुवातीला मी नमस्कार करून माझ्याकडून अपेक्षित कर्म करून घे अशी प्रार्थना करते व नाम घेत ते कर्म पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो. स्वामीजींच्या कृपेने आपल्याला हवे नको पण सोडून फळाची आशा न ठेवता कर्म करता येऊ देत व समाधानाची ही बैठक आयुष्यभर जपता येऊ देत ही त्यांच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्स.
यानंतर साधक संकेत यादव त्याचा मनोगत व्यक्त करेल. संकेत ट्रिनिटी कॉलेजमध्ये आयटी ब्रांचच्या फायनल इयरमध्ये आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः. प्रथम आपणा सर्वांना माझा नमस्कार. मी स्वामीजींचे व मंडळाचे आभार मानतो की त्यांनी मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला असताना माझी मैत्री राहुल भागवत सोबत झाली. सर्वप्रथम त्याने जेव्हा केंद्राचा उल्लेख केला तेव्हा मला कृष्ण केंद्राचे स्मरण झाले. मी शाळेत असताना जिथे शिकवणीला जायचो त्यांच्याकडे दर गुरुवारी कृष्ण केंद्र चालत असे. नाम, प्रार्थना, गीतेतील ओव्यांचे वाचन, गजर असे केंद्राचे स्वरूप होते. 2013 साली जेव्हा प्रथम स्वामीजींकडे आलो तेव्हा केंद्राचं एक नवीन स्वरूप पाहायला मिळालं. केंद्रात प्रत्यक्ष एक व्यक्ती आहेत ज्यांना सगळे स्वामी मानतात. राहुलच्या बोलण्याहून नेहमी लक्षात यायचं की त्याचा स्वामीजींवर किती विश्वास आहे. स्वामीजींना नमस्कार केला तेव्हा सद्गुरु कृपेचा प्रत्यय मला आला. केंद्रात उपस्थिती वाढली तेव्हा लक्षात आले की कार्य किती मोठे आहे, स्वामीजी किती मोठी जबाबदारी सांभाळत आहेत व तेही जबाबदारी किती काळजीपूर्वक सांभाळतात हे एका प्रसंगाहून आपल्या लक्षात येईल. भुगाव आश्रमात जे ध्यान मंदिर आहे तिथे जे चप्पल स्टँड ठेवतात ते ह्याआधी तिथे नसून मंदिरापासून काही अंतरावर ठेवण्यात यायचे. साधकांना त्या तिथे चपला काढून मग ध्यान मंदिरात म्हणजे थोडं अंतरावर चालत जायला लागायचं. स्वामीजींना हे लक्षात आले. त्यांनी त्यावेळी साधकांच्या चपला स्वतः उचलल्या व ध्यान मंदिराजवळ आणून ठेवायला सुरुवात केली. चप्पल घालायला जाताना साधकांचे पाय भाजू नये म्हणून त्यांनी असे केले. अशा प्रेमळ सद्गुरूंची ओढ साधकाला पुन्हा त्यांच्याजवळ घेऊन येते. स्वामीजी सोहम ध्यान साधनेविषयी जे मार्गदर्शन करतात ते खूप अमूल्य आहे. स्वामीजी तुम्ही केलेले गुरुवाक्याचे उपदेश साधकाचे विचार आणि आचार बदलून टाकतात. जे परमात्म तत्व हे ते परमात्म तत्वच तू आहेस असा उपदेश तुम्ही केला की साधक त्या मार्गाने आपले जीवन जगण्यास सुरुवात करतो. तुमचा अमूल्य असा सहवास मला लाभला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुमच्या सानिध्यात राहून मला सद्गुणांचा अभ्यास करण्यास मदत मिळत आहे. तुमचे कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने साधना करणे, नाम घेणे ही साधना मला आवडू लागली आहे. तुम्ही सांगितलेली साधना व सद्गुणांचे आचरण केल्याने तुम्ही माझे अनसीन पार्टनर कसे बनता याचा प्रत्यय देखील हळूहळू येऊ लागला आहे. स्वामीजींच्या कृपेने माझ्यातील भेदबुद्धी नाहीशी होत झाली आहे. स्वामीजी सांगतात गुरुमुखातून श्रवण झाले की ते अंतःकरणावर ठसते. स्वामीजी असेही सांगतात की आपण सर्वांमध्ये सद्गुरु पहावे. केंद्रात येणारे साधक जी निरूपण सेवा सादर करतात ती सद्गुरुमुखातून झालेल्या श्रवणापेक्षा वेगळी नाही. अशा साधकांना मी आज वंदन करू इच्छितो. एखाद्या ओवीवर निरूपण करण्याअगोदर त्यांना किती तयारी करावी लागत असेल हे स्वामीजी व आपण सगळे जाणतो. ओवी सांगण्यामागे सद्गुरूंचा भाव काय व त्याचा सखोल आणि नेमका अर्थ जाणून घेण्यासाठी अंतरी विवेकाची जोड असावी लागते. त्यांनी केलेले निरूपण हे अगदी सहज अंतःकरणात ठाव घेते असा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे, कारण त्यात कुठेही त्यांचा मीपणा नसतो. आपण हे निरूपण सद्गुरूंची सेवा म्हणून करीत आहोत असा त्यांचा भाव असतो. केंद्रात सादर होणारे अभंग गायनाचे कार्यक्रम व सर्व साधकांचं अभंग गायन मला खूप आवडतं. अभंग आणि भजन सेवा सादर होत असताना वातावरण अगदी हरिमय होऊन जाते. युवा शिबिरात अभंग गायनाचा एक सत्र होतो. या सत्रात नील, प्रणव, आनंद आणि इतर साधक ज्या भावाने अभंग म्हणतात त्यात एखादा सहज रंगून जाईल. असे म्हणतात अभंग आणि अभंग गाणारे सद्गुरूंच्या खूप जवळ असतात. मी स्वतःला भाग्यवान समजतो की असा सत्संग मला लाभला आहे. स्वामी मकरंदनाथ मोठ्या स्वामीजींची जीवाभावाने भक्ती करतात. अवघा संप्रदाय सांभाळणे सोपे नाही, पण ते त्यांना सहज शक्य होते, कारण हे कार्य करत असताना ते आपण आपल्या सद्गुरूंची सेवा करीत आहोत असा त्यांचा भाव असतो. कोणातही ते फरक करीत नाही, सर्वांना खूप प्रेमाने ते साधना करायला शिकवतात. एकदा मंगळवारच्या गाठी भेटीच्या कार्यक्रमात एका मुलाने स्वामीजींना सांगितले की त्याला साधनेची आवड आहे. ते कळता क्षणी स्वामीजींनी त्या मुलाला नाम साधना शिकवण्यास सुरुवात केली. त्यानिमित्ताने इतरांना देखील नाम कसे घ्यावे याविषयी मार्गदर्शन मिळाले. अशा अद्वैत प्रेमाने स्वामीजी संप्रदायातील प्रत्येक व्यक्तीची काळजी करतात. स्वामीजी सांगतात सर्वत्र एक परमात्माच भरून आहे असा भाव साधकाचा असला पाहिजे. केंद्र झाल्यावर स्वामीजी ध्यान मंदिरातील सर्व तसबिरींना नमस्कार करतात. नमस्कार करताना फोटोतील व्यक्ती परमात्मा स्वरूप आहे व आपणही परमात्मा स्वरूप आहोत असा भाव त्यांचा असतो. एकदा केंद्रात हा प्रसंग ऐकला होता. स्वामी माधवनाथांच्या मूर्तीच्या मस्तकावर कोणी साधकाने फूल वाहिले होते. ते पाहता क्षणी स्वामीजींनी ते फूल तेथून उतरवले व स्वामीजींच्या चरणात वाहिले आणि म्हणाले स्वामीजींना किती अवघडल्यासारखं वाटत असेल. आपल्या सद्गुरूंविषयी असा भाव असणे हे किती प्रेमाचे व भाव उत्कट भक्तीचे आदर्श आहे हे आपल्या लक्षात येते. समोर नुसती मूर्ती नसून प्रत्यक्ष आपले सद्गुरू तिथे बसले आहेत असे जाणून स्वामीजींनी ते फूल तेथून उतरवले. व्हॉट्सअप ग्रुपवर स्वामी माधवनाथांचे विचार सांगणारे मेसेजेस यायचे. एक संदेश त्यात असा होता, मान अपमान जय पराजय या सगळ्यापासून आपण अत्यंत अलिप्त आहोत. त्यांचा हा विचार मला खूप आवडला. जीवनात अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. असा विवेक जर आपल्या अंतरी असेल तर आपण अशा प्रसंगांवर सहज मात करू शकतो, कारण ही दोन टोकाची प्रसंगच अशी आहेत जिथे आपला विवेक सहज ढळू शकतो. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. स्वामीजी सांगतात जीवनात ही ओवी आचरणात आणणारे सद्गुरूंना खूप प्रिय असतात. सद्गुरूंजवळ पोहोचण्याचा हा अतिशय उत्तम मार्ग आहे. माता पिता हे आपले पहिले गुरु, त्यांचे ऐकले तर आपले आयुष्य सन्मार्गी लागते अथवा आपण अधोगतीला प्राप्त होऊ शकतो. माझ्या बाबतीत काहीसे असेच झाले. स्वतःचे खरे करणे यामुळे माझ्या हातून काही चुका झाल्या. वेळ प्रसंगी आई वडिलांचे न ऐकल्याने माझ्या आयुष्याचा मार्ग देखील चुकला, पण आता मला त्या चुकांची जाणीव झाली आहे. आई वडिलांची पुण्याई म्हणून मला तुमच्यासारखे सद्गुरू लाभले आणि आता पुन्हा सगळं योग्य मार्गावर येत आहे. स्वामीजी आणि आई वडील जे सांगतील ते मी मनापासून ऐकेल व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर निष्ठापूर्वक चालेन. स्वामीजी, तुम्हाला वाईवडिलांना अभिप्रेत असे जीवन मला जगता यावे अशी प्रार्थना मी तुमच्या चरणी करतो. हरिओम तत्सत.
यानंतर सद्भक्त प्रणव भवाळकर संपुदे अज्ञान सारे हा अभंग सादर करेल. प्रणव MMCOEच्या IT ब्रांचमध्ये फायनल इयरमध्ये आहे.
संपुदे अज्ञानसारे ज्ञान भास्वत उजळुदे. संपुदे अज्ञानसारे ज्ञान भास्वत उजळुदे. जीवपणीची फिटुनी भ्रांती शिवस्वरूपी रमवुदे. जीवपणीची फिटुनी भ्रांती शिवस्वरूपी रमवुदे. श्रवणमात्रे अंतरीचे दोष अवघे जाऊदे. श्रवणमात्रे अंतरीचे दोष अवघे जाऊदे. सगुण भजनी प्रेम जडुनी नाम कीर्तनी प्रीती दे. सगुण भजनी प्रेम जडुनी नाम कीर्तनी प्रीती दे. चित्त चंचल शांत भावे देह बुद्धि विरमुदे. चित्त चंचल शांत भावे देह बुद्धि विरमुदे. सारुनी ममता अहंता नियत कर्मी वासदे. सारुनी ममता अहंता नियत कर्मी वासदे. सुख निरंतर सोहमात्मा चिंतनी मन लागुदे. सुख निरंतर सोहमात्मा चिंतनी मन लागुदे. तत्प्रचीति ध्यान समयी गुरुकृपेने लाभुदे. प्रचीति ध्यान समयी गुरुकृपेने लाभुदे. द्वंद्वगुण कर्मात समता स्थिरमती सुख शांति दे. द्वंद्वगुण कर्मात समता स्थिरमती सुख शांति दे. प्रार्थितो मकरंद चरणी हेची मजला दान दे. प्रार्थितो मकरंद चरणी हेची मजला दान दे. हेची मजला दान दे. हेची मजला दान दे.
संयम, सातत्य, साधेपणा व समाधान हे गुण या युवास्नेहाच्या कार्यक्रमात अभ्यासाकरता घेण्याचं जानेवारीमध्ये जेव्हा ठरलं तेव्हा 16 ते 25 व्हॉट्सअप ग्रुपवर हे पाठवलं गेलं व आपण सर्वांनीच याचा अभ्यास करायचा आहे असं ठरलं. त्यामुळे इथे जरी फक्त 4 साधक बोलले असतील तरी सर्वांनीच यावर चिंतन व अभ्यास केला आहे व करत आहेत याची मला खात्री आहे. स्वामीजी, ही साधना व अभ्यास हे फक्त शिबिर व युवास्नेहापर्यंत मर्यादित नसून सतत केला जाईल हे मी आपल्याला आश्वासन देतो व त्याकरता आम्हाला सर्वांना बळ पुरवा अशी प्रार्थना करतो. यानंतर सद्भक्त पंकज मामा आपल्याला मार्गदर्शन करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. नेहमी पंकज दादा किंवा पंकज काका असं ऐकायची सवय होती, पण आज पंकज मामा म्हटल्यामुळे मला फार बरं वाटलं. कारण रघु हा अगदी लहान असल्यापासून, म्हणजे त्याची आई कामावर जायची तर तो आमच्याकडे असायचा, त्यामुळे त्याला मी मामा म्हणूनच माहिती आहे. आणि ते त्यांनी निष्पापपणे आत्ता प्रगट केल्यामुळे मला खरंच फार बरं वाटलं. आत्ताचा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मला असं वाटतं की आपले मोठे कार्यक्रम जे होतात वर्धापन दिनाचे, त्या तोडीचा हा कार्यक्रम या मुलांनी आत्ता सादर केला. त्यांच्या समोर स्वामीजींनी जे ध्येय ठेवलेलं आहे, त्या ध्येयाप्रत ते किती प्रामाणिक आहेत हे जर बघितलं तर खरोखरीच एक उत्तुंग जीवन त्यांचं घडेल याबद्दल खरंच मनामध्ये खात्री पटून गेली. कारण हेच वय आहे की ज्या वयामध्ये उत्तम संस्कार जर झाले तर ते शेवटपर्यंत टिकतात. मला नक्की असं आठवतं की शाळेत असताना, म्हणजे प्राथमिक शाळेत असताना रामरक्षा ही शिकवली गेली आणि मध्ये बराच काळ ती म्हटली गेली नाही, पण नंतर एकदा घरी संध्याकाळी सगळेजण बसून म्हणायला सुरुवात केल्यावर ती सगळी जशीच्या तशी ही आठवली. याचं कारण असं की बीज रूपानी जे संस्कार झालेले असतात ते मध्ये जरी पुसल्यासारखे वाटले तरी परत एकदा त्या वातावरणाचा जर संपर्क आला तर त्या बीजामधनं परत वृक्ष हा मोठा डवरून येतो असं नक्की मला वाटतं. तसंच या मुलांच्या बाबतीत होईल. आणि ज्या पद्धतीने आमचा एक ग्रुप होता, मी आता थोडं धेडगुजरी बोलीन, म्हणजे थोडं मराठी थोडं इंग्रजी असं, पण तेच हल्ली समजतं म्हणून तसंच बोलतो. आमचा देखील ह्याच वयामध्ये स्वामीजींकडे येणारा एक ग्रुप होता आणि आम्ही असेच भारावल्यासारखे स्वामीजींच्या अवतीभोवती असायचो. आणि ह्या भारावल्यासारख्या असण्यानीच जीवन घडतं याचा प्रत्यक्ष अनुभव मला देखील आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे सद्गुरू सहवासाची, जी आपल्या सगळ्यांना मिळती आहे, ह्या मुलांबरोबर आपल्याला देखील मिळती आहे, म्हणून आपलं देखील भाग्य त्यांच्या एवढंच आहे. आज यांनी संयम, सातत्य, सेवा आणि समाधान या 4S या चतुःसूत्रीचा अभ्यास आपल्यासमोर सादर केला. संयमाला खूप महत्व आहे आणि ते ह्या वयापासूनच जर सुरुवात केलं तर शेवटपर्यंत टिकतं. म्हणून रघुनंदन जे संयमावर बोलला की अनेक विध दारं बंद करून जर आपण अभ्यास केला तर स्वामीजींनी दिलेल्या ध्येयाप्रत जाण्याचा दरवाजा उघडतो. आज मला असं वाटलं की त्यांनी मला मार्गदर्शन करायला सांगितलंय तर आपण प्रवचन करायच्या ऐवजी थोडं आता ते पुढे नोकरीला सुरुवात करतील, त्यांचं आयुष्य ओंकार तर म्हणलाच, तर तिथे त्यांना जे शिकवलं जाईल, 5S ही प्रणाली कंपन्यांमध्ये हल्ली शिकवली जाते, ही 5S प्रणाली आणि ही स्वामीजींनी दिलेली चतुःसूत्री याच्यात अतिशय साधर्म्य आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि हे अशा करता लक्षात आलं की ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला सर्व ज्ञान होतं असं उपनिषदकार म्हणतात. ज्याला आत्मा समजला तो एकेची ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला, हे जे म्हटलं जातं त्याचा अनुभव मला, मी देखील जेव्हा ह्याच्यावर चिंतन केलं स्वामीजी तेव्हा माझ्या लक्षात आलं। ती 5S सूत्र अशी आहेत, सॉर्ट म्हणजे निवड करा, सेट इन ऑर्डर जे निवडलेलं आहे त्याची योग्य रीतीने मांडणी करा, शाईन म्हणजे ते स्वच्छ ठेवा, त्याच्यानंतर स्टँडर्डाइज हे जे केलेलं आहे ते एकाच पद्धतीने व्हील याची काळजी घ्या, आणि त्याच्यानंतर सेल्फ डिसिप्लिन तुमच्या स्वतःमध्येच अशी शिस्त निर्माण करा की ह्या आधीच्या सगळ्या गोष्टींचा तुमच्याकडनं तसाच्या तसा आचरणामध्ये परत कर्मामध्ये उपयोग केला जाईल। ही ती पंचसूत्री आहे 5S। मला असं वाटलं की हे 5S आणि स्वामीजींनी सांगितलेले 4S हे आपल्याला एकमेकाशी सुसंगत पद्धतीने मांडता येऊ शकतात। सॉर्ट हे जापनीज तंत्रज्ञान आहे, सिअरी असं त्याचं जापनीज भाषेमध्ये नाव त्यांचं आहे, पण आपल्याला कळण्याकरता इंग्रजीमध्ये सॉर्ट म्हणजे ज्या नको आहेत त्या गोष्टी काढून टाका। तुम्ही जिथे काम करता तिथे अशा अनेक विध गोष्टी असतात की त्या उपयोगाच्या नसतात पण ठेवलेल्या असतात। मागे एकदा सहज बोलताना पोफळे काका असं म्हणले की असू दे संस्कृती असते आपल्याकडे, म्हणजे आपण घर आवरायला काढतो, माळा आवरतो आणि त्याच्यामध्ये थोडे वेडेवाकडे झालेले खिळे किंवा स्क्रू ठेवलेले असतात। आता वास्तविक ते वापरत नाही आपण, ते तसेच ठेवलेले असतात, तर ते आवरताना घेऊन टाकून द्यायला पाहिजेत, पण असू दे कधीतरी लागतील, ही ती असू दे संस्कृती आहे। म्हणून नको असलेल्या गोष्टी काढून टाकणं सॉर्ट, संयमाच्या बाबतीत आपल्याला हा सॉर्ट वापरता येईल। आयुष्यात नको असलेल्या गोष्टी बऱ्याच आपण करत असतो आणि ह्या गोष्टी आपण कुठेतरी लोकांची मनं सांभाळण्याकरता म्हणून उगीच करताना दिसतो आणि आपला वेळ त्याच्यामध्ये वाया घालवतो। आपण केंद्रात येणारी मंडळी आहोत, हा केंद्रात येणाऱ्या मंडळींकरता ही उपयोगाचा आहे आणि बाहेर देखील हा उपयोगाचा आहे। खरं तर नको असलेल्या गोष्टींमध्ये जाणारा वेळ जर आपण वाचवला तर तो आपल्याला सत्कारणी लावता येतो आणि बराचसा वेळ आपल्याला साधनेला मिळू शकतो। म्हणून ह्या वयामध्ये जसं रघुनी सांगितलं की स्वामीजींकडनं ऐकून आम्ही सिनेमा बघायचा नाही असं ठरवलं, 3 तासाचा वेळ वाचला। यदा विनियतम चित्तम, नियत जर चित्त व्हायला लागलं, नको असलेल्या गोष्टींमधनं जर चित्त काढून घ्यायला लागलो आपण आणि वेळ वाचवायला लागलो, सॉर्टिंग केलं बसून की मला काय करायचंय आणि काय करायचं नाही, जे करायचं नाही हे सॉर्टिंग करून जर काढून टाकलं तर 5S प्रणालीतलं आणि संयमाचं हे गणित अगदी मिळतं जुळतं आहे, काही वेगळं नाहीये त्याच्यात। पण हे आपल्याला कोणीतरी बाहेरनं येऊन सांगितलं की आपल्याला वाटतं आहा बघा काय भारी आहे, पण आपल्याला इथे स्वामीजी स्वानुभवातनंच हे सांगता आहेत, म्हणून मला हे आज जास्त जरा जवळचं वाटलं। म्हणून मी आज असा विचार केला की आपण अशा गप्पा मारू, मार्गदर्शन वगैरे थोडं बाजूला हा मोठा शब्द आहे फार खरं तर, पण तुमच्याशी गप्पा मारण्यामध्ये जो आनंद मिळतो आणि जवळीक निर्माण होते ती जास्त महत्वाची आहे। खरं तर हे युवा स्नेह हे कार्यक्रम जे आहेत हे मला असं वाटतं की आम्ही जेव्हा स्वामीजींकडे जायला लागलो तेव्हा 8-10-15-20 एवढीच लोकं असायची आणि त्यामुळे स्वामीजींबरोबर 1-to-1 असा संवाद व्हायचा आणि त्यांचा सहवास आम्हाला मिळायचा। म्हणून मग असं ठरलं की आपण वेगवेगळे वयोगट करू आणि त्यांच्याबरोबर स्वामीजींची इंटरॅक्शन होईल, पण मध्ये काही कारणांनी स्वामीजींना व्हॉइस रेस्ट घ्यावी लागली आणि मग ही माळ आमच्या गळ्यात पडली। खरं तर नाहीतर स्वामीजीच खरं आधी बोलायचे, तुम्हाला तेच खरं तर सांगायचं की कसं करायला पाहिजे ते। पण आता त्यांनी सांगितलं जे वाट्याला कर्म आलेलं आहे ते उत्तम रीतीने करायला पाहिजे, तर माझ्या वाट्याला आज हे कर्म आलंय तर मी प्रयत्न करतो। पण तो प्रयत्न अशा पद्धतीने थोडं तुमच्याबरोबर बोलून करावा असं मला वाटलं. सॉर्ट हे करताना त्यांनी त्याची व्याख्या अशी केली आहे, सॉर्टिंग थ्रू ऑल द आयटम्स इन अ लोकेशन अँड रिमूव्हिंग ऑल अननेसेसरी आयटम्स फ्रॉम द लोकेशन. आपलं अंतःकरण हे लोकेशन आहे आणि त्याच्यामध्ये अनेकविध गोष्टी आपण गोळ्या करून ठेवलेल्या आहेत. नाउ वी हॅव टू सॉर्ट. आपल्याला नको असलेल्या अंतःकरणातल्या अनेकविध गोष्टी ज्यांनी बहिर्मुखता येते, ज्यांनी आपण आपल्या ध्येयापासून च्युत होण्याची शक्यता असते, त्या काढून टाकल्या पाहिजेत. आणि ह्या काढताना संयमाचा फार मोठा आधार लागतो, जे त्यांनी आपल्याला आत्ता सांगितलं. संयमाने मनोबल वाढतं आणि वाढलेल्या मनोबलाने संयम घडतो. म्हणून हे सॉर्टिंग करताना संयमाची गरज आहे आपल्याला. तुमच्या वयामध्ये अनेक विध काही काही चांगल्या सिरियल्स आहेत, ते बघण्याची इच्छा होते. काही उत्तम स्पोर्टिंग इव्हेंट्स आहेत, ते नेमके आपल्या केंद्राच्याच वेळेत असतात, मन ओढलं जातं ना. एखादी उत्तम टेनिसची मॅच, फुटबॉलची मॅच, बॅडमिंटनची, वाईट नाही आहे हे बघणं, पण त्याच्यामध्ये जाणारा वेळ आणि ते जर केंद्राच्याच वेळेत लागत असेल तर संयमाची गरज पडते. ते तोडून काढून मनाच्या तोडोन ओढी येवोनी बैसावे श्रवणी असं समर्थ म्हणतात. ती मनाची ओढ तोडावीच लागते. रघुनंदन झाला, दीप्ती झाली, उत्तम बॅडमिंटन खेळतात बरं का, तुम्हाला सांगून ठेवतो. आता जर साईना नेहवाल किंवा सिंधूची जर मॅच असेल आणि ती नेमकी केंद्राच्या वेळेला असेल तर ते संयमाने इथे येऊन बसलेले दिसतात ना आपल्याला. सो दे हॅव सॉर्टेड इट आउट. ह्या गोष्टी अननेसेसरी आहेत, आत्ता मला आवश्यकता नाही, आय विल सॉर्ट डेम आउट. आणि जी आवश्यक गोष्ट आहे, सद्गुरु मुखातनं श्रवण, सद्गुरूंचा सहवास, ही आवश्यक गोष्ट आहे, ती मी माझ्या अंतःकरणात बाळगीन. संयम झालं आणि 5S मधलं सॉर्टिंगही झालं. बघा हे किती जवळ जातं, बरोबर जातं. ते त्याच्याकरता त्यांनी काही गोल्स सांगितलेत बरं का. रिड्यूस टाइम लॉस लुकिंग फॉर अन आयटेम बाय रिड्युसिंग द नंबर ऑफ आयटेम्स. अननेसेसरी गोष्टी जर असल्या तर आपल्याला पाहिजे ती गोष्ट शोधण्याकरता मग वेळ जातो. बघा त्यांनी किती बारीक विचार केलाय. म्हणून नको असलेल्या गोष्टी जर काढून टाकल्या तर पाहिजे असलेली गोष्ट लगेचच हातात येते आणि वेळ वाचतो. संयमानी नको असलेल्या गोष्टी काढून टाकल्यानंतर आपल्या अंतःकरणात सद्गुण जे आहेत ते लगेच हाताला लागण्याची शक्यता राहते, वेळ वाचतो. आणि अशा करता वेळ आपल्याला वाचवायचा आहे की इथे आपल्याला काही एक नियमित एवढंच आयुष्य दिलेलं आहे. घाबरायचं काही कारण नाही, मी घाबरत पण नाहीये तुम्हाला, कारण आता मी साठीत आलो, पण तुम्हाला खूप छान आयुष्य आहे पुढे. म्हणून आत्मज्ञानासारखी गोष्ट लगेच हातात येण्याकरता म्हणून अंतःकरणातल्या नको असलेल्या गोष्टी जर काढून टाकल्या तर ती गोष्ट लगेच हातात येईल, ही डेफिनेशन आणि हा गोल आपल्याला जवळ झाला. रिड्यूस द चान्स ऑफ डिस्ट्रॅक्शन बाय अननेसेसरी आयटेम्स. नको असलेल्या गोष्टींनी चित्त हे डायव्हर्ट होतं, म्हणून त्या गोष्टी काढून टाका. तुम्हाला जे करायचं आहे तीच गोष्ट हाताशी धरून तुम्ही ते काम करू शकाल. आता हे कसं लागू पडतं बघा. बाह्य विषयांनी जे चित्त आपलं डिस्ट्रॅक्ट होतं, विषय लोभसवाणे असतात ना, ते आपलं चित्त ओढून नेतात आणि आपण त्याच्या पाठीमागे जातो. आणि आत्मज्ञानापासनं, स्वामीजींनी सांगितलेल्या गोलपासनं वंचित राहतो. म्हणून या डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टींचं सॉर्टिंग आउट जर झालं तर जिनी अट्रॅक्ट करायला पाहिजे तीच गोष्ट आपल्या हाताशी राहील आणि वेळ वाचेल. सिम्प्लिफाय इन्स्पेक्शन ही अजून एक त्यांनी गोल सेट केला. ज्या गोष्टीचं इन्स्पेक्शन करायचंय ते आपल्याला सोपं होऊन जातं, तेवढ्याच लिमिटेड गोष्टी असल्यामुळे त्यांचं इन्स्पेक्शन करणं सोपं जातं. अंतःकरणातले खळमळ जे आहेत त्यांचं इन्स्पेक्शन करून त्यांना काढून टाकणं हे सोपं जातं. इन्क्रीज द अमाउंट ऑफ अवेलेबल युजफुल स्पेस. बघा ना हे किती जवळ जात आहे. अंतकरणातली जी जागा आहे स्वामीजींकरता ठेवलेली आणि त्यांनी दिलेल्या आत्मनिवेदनाच्या ध्येयाची, ती वाढते ना. कारण बाकीच्या गोष्टी काढून टाकल्यानंतर स्वाभाविकरित्या रिकाम्या झालेल्या चित्तामध्ये त्यांनी दिलेली ही सगळीच्या सगळी तत्व आपल्याला नीट ठेवता येतात. आणि अजून एक त्यांनी सांगितलं, इन्क्रीज सेफ्टी बाय इलिमिनेटिंग ऑब्स्टॅकल्स. मध्ये मध्ये हे जे अडथळे निर्माण होतात ते बाजूला काढले जातात आणि आपण ध्येयापर्यंत पोहोचायला खरंच मदत होते. म्हणून हे जे पहिलं तत्व आहे सॉर्ट, हे जर आपण एस मधलं संयमानी जर हे करायला लागलो तर आपल्याला परमार्थ देखील सोपा होऊन जाईल. वेगळ्या भाषेत पण तेच त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि ज्ञानेश्वर महाराज तर ह्या संयमाबद्दल असं म्हणतात, त्यांनी थेट ध्यानच करायला सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ते अलीकडचं काही सांगतच नाहीत. ते असं म्हणतात, मनाची या महाद्वारी प्रत्याहाराची या ठाणांतरी जो यमनियम शरीरी जागवी उभे, आधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी चंद्र सूर्य संपुटी सूये चित्त. बंधत्रय त्यांनी तिन्ही बंधांसहित म्हणलंय, आपण जे ध्यान करतो ते. समाधीचे शेजेपासी बांधोनी घाली ध्यानासी, चित्त चैतन्य समरसी आतुरते. अगा अंतकरण निग्रह जो तो हा हे जाणी जो, हा आथी तेथ विजयो ज्ञानाचा पै. जो कोणी असं उत्तम ध्यान करेल त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा विजय झाला म्हणून समजा. अंतकरण निग्रह हे ज्ञानेश्वर महाराजांनी थेट ध्यानाशीच नेऊन जोडलं. आणि तो होण्याकरता सॉर्टिंग हा आपल्याला सोपा उपाय आहे. त्याच्यानंतर ते त्याचं इम्प्लिमेंटेशननी काय होतं असं म्हणतात, चेक ऑल आयटम्स इन अ लोकेशन अँड इव्हॅल्युएट वेदर ऑर नॉट देअर प्रेझेन्स ऍट दॅट लोकेशन इज युजफुल ऑर नेसेसरी. आता हे जे सॉर्ट आउट केलेली मंडळी आहेत त्यांचा मला तिथे उपयोग आहे का नाही हे तुम्ही ठरवा. जर बाकीच्या गोष्टी काढून टाकल्या आणि आत्मनिवेदन सद्गुरुनिष्ठा हे अंतःकरणात बाळगलं तर स्वाभाविकरित्या त्याची मला गरज आहे त्या लोकेशनवर, हे सिद्ध झालं. रिमूव अननेसेसरी आयटम्स ॲज सून ॲज पॉसिबल असं त्यांनी सांगितलं. हे अननेसेसरी आयटम्स आहेत हे जेवढे शक्य होईल तेवढे लवकर, म्हणून तुमचा वयोगट फार महत्वाचा आहे. कारण आत्ता लवचिकता असते, आत्ता जे सांगितलं जातं त्याच्यावर श्रद्धा ठेवून लगेच करण्याचा प्रयोगही केला जातो, म्हणून हे वय फार चांगलं आहे. पण हे आम्हालाही उपयोग लागू आहे बरं का, मी माझी सुटका नाही त्याच्यातनं करून घेते. आणि ह्याच्यातल्या ज्या गोष्टी भरकन काढून टाकता येतील त्या काढून टाका, ज्या काढून टाकता येणार नाहीत त्या रेड टॅग एरियामध्ये ठेवा, ज्या नंतर तुम्हाला तिथनं सावकाशीनी काढून टाकता येतील. खाण्याबद्दल हे वय भुकेचं आहे ना, अनेक पदार्थ खरंच आवडू शकतात, तर ह्या थोड्या रेड टॅग एरियामध्ये आपण ठेवू. पोटभर खा, जे आवडेल ते खा, पण हळूहळू संयमानी. आज जर हे वाटलं, मगाशी ते म्हणले ना की छोटे नियम करा, खाण्याबद्दलचे नियम करा आणि ते पाळा, ते रेड टॅग एरियामध्ये आपण ठेवू ना. सिनेमा बघणं वगैरे हे ॲसॅप म्हणजे लगेच, ॲज सून ॲज पॉसिबल लगेच बाहेर काढा. थोडं भुकेची वेळ आहे, खाणं आहे, डाएट बिएट आत्ता नका करू. मला दिवीक्षित म्हणून एक नवीन प्रकार कळलाय बरं का, तुम्हाला सांगून ठेवतो. म्हणजे दिवेकर आणि दीक्षित कॉम्बिनेशन, त्यांना दिवीक्षित असं म्हटलंय, ते आत्ता तुम्ही नका करू. पण हा रेड टॅग एरियामध्ये ठेवून त्याच्यावर हळूहळू आपण कंट्रोल आणू, सो दॅट दे आर इझी टू रिमूव्ह लॅटर ऑन. मग ते सहज आपल्याला काढून टाकता येतील. कीप द वर्किंग फ्लोअर क्लीन क्लिअर ऑफ मटेरियल्स एक्सेप्ट फॉर दोज दॅट आर इन यूज फॉर प्रॉडक्शन. आपण जे काम जिथे करतो तिथे तेवढ्याच गोष्टी ठेवा आणि ती स्वच्छ ठेवा जागा, जे आपल्याला उपयोगाला येणार आहे. आपलं अंतःकरण आपण स्वच्छ ठेवू, किती सोपं झालं बरं आपल्याला हे. नंतर पुढचं जे आहे ते सेट इन ऑर्डर, त्याला ते सायटॉन असं म्हणतात, सातत्य. सातत्य हे या 5S प्रणालीत आपण दोन ठिकाणी विभागू. सातत्य हे स्टँडर्डायझेशन मध्येही वापरता येईल आणि ह्या सेट इन ऑर्डर मध्येही वापरता येईल. कारण सातत्याने एखादी गोष्ट जर होत राहिली तर ती उपयोगाला येते. पाणी बघा ना, पाणी किती मऊ असतं. डोळ्यावर आपण पाणी मारतो तर जखम होत नाही, पण तेच पाणी जर त्याची संतत धार एखाद्या दगडावर पडत राहिली तर त्या दगडाला भोक पाडू शकतं, तो दगड फोडू शकतं. हा सातत्याचा उपयोग आहे, हा आपण करून घ्यायला पाहिजे. जर साधनेमध्ये आपण सातत्य टिकवलं, सद्गुरु सहवासामध्ये जर सातत्य टिकवलं, तर संसाराने कठीण झालेलं जे आपलं अंतःकरण आहे, तुमचं नाही हे मी आमच्या ग्रुप करता म्हणून म्हणतोय, तर त्याला नक्की भगदाड पडतं आणि ते आत्मनिवेदनापर्यंत येऊ शकतं. सेट इन ऑर्डर, पुटिंग ऑल नेसेसरी आयटम्स इन ऑप्टिमल प्लेस फॉर फुलफिलिंग देअर फंक्शन इन वर्क प्लेस. नीट ओळीनी मांडामांड करून इन ऑर्डर अंतःकरणातले जे विचार आहेत ते एका दिशेनी एका ऑर्डरनी जर प्रवाहित असतील तर ते आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जातील. म्हणून आपलं चित्त हे विनियत, पुटिंग इन ऑर्डर, सगळीकडनं नियंत्रित करून एका दिशेने त्यांना नेणं, हे आपल्याला दुसरं वापरता येईल ना तत्व 5S प्रणालीतलं. आणि ह्याच्याकरता सातत्य लागेल जे स्वामीजींनी आपल्याला सांगितलं. मेक वर्क फ्लो स्मूथ अँड इझी हा त्याचा गोल आहे. आपलं जे ध्येयाकडे चालणं आहे ते चालणं हे अशा पद्धतीने एका ऑर्डरनी जर असेल तर सोपं जाईल. आज ट्रेकिंगला जावं असं वाटतंय, उद्या साईटसीईंगला जावं असं वाटतंय, परवा बर्ड वॉचिंगला जावं असं वाटतंय, तेरवा कुठेतरी आणखीन अॅनिमल सफारीला जावं असं वाटतंय. हे इन ऑर्डर नाहीये, हे मन जिकडे नेईल तिकडे जाणं आहे. अनवॉन्टेड ह्या सगळ्या गोष्टी काढून मला ह्या दिशेने जायचंय. आणि ह्याच्यामध्ये पाचवं तत्व येईल तेव्हा आपण हे समाधान जे आहे स्वामीजींनी सांगितलेलं हे इथे मिळतं म्हणून हे आपल्याकडनं नीट होतं असं आपण नक्की लक्षात ठेवा. सुरुवातीला थोडा त्रास होईल, यत्तद अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम असं ह्या सात्विक सुखाचं वर्णन केलेलं आहे. अरेंज वर्क स्टेशन इन सच अ वे दॅट ऑल टूलिंग ऑर इक्विपमेंट इज इन क्लोज प्रॉक्सिमिटी इन अन इझी टू रिचेबल स्पॉट अँड इन अ लॉजिकल ऑर्डर अडॅप्टेड टू द वर्क परफॉर्म्ड. गोष्टी अशा ठेवा की त्या भरकन हाताशी येतील आणि आपल्याला काम करणं सोपं जाईल. अंतःकरण वृत्ती अशी ठेवा की जी सहज हाताला धरता येईल आणि चिदाकाशामध्ये नेऊन स्थिर करता येईल. झालं ना, सॉर्ट केलं, इन ऑर्डर केलं, दोन्ही झालं. तिसरं आहे शाईन, त्याला ते असं म्हणतात साईसो, जपनीज शब्द आहे. इथे सेवा ही महत्वाची येते. आपल्याला आपण दीपे दीपू लाविला हे स्वामीजींचं चरित्र वाचलेलं आहे. ते जेव्हा जेलमधनं बाहेर आले तेव्हा त्यांनी जेलरला असं सांगितलं की मला परत एकदा जरा आत जाऊ देता का, मला मी ज्या खोलीत राहत होतो तिचं दर्शन घ्यायचं आहे, ज्या झाडाखाली बसत होतो त्या झाडावर प्रेमाने हात फिरवायचा आहे. हे कशाचं द्योतक आहे? शाईन. तुम्ही जे वापरता त्याच्यावर प्रेम करा आणि त्याला स्वच्छ करून ठेवा. हे त्यांचं तिसरं तत्व आहे, ही सेवा आहे. आपण जिथे आहोत ज्या गोष्टी वापरतो आहोत त्या मोठ्या प्रेमाने वापरा, कारण त्याच आपल्याला आपल्या ध्येयाकडे नेण्याकरता म्हणून मदतगार आहेत. हे तत्व आपण स्वामीजींच्या चरित्रातनं आणि सेवा हा त्यांनी जो तिसरा भाग दिला तो ह्या पंचसूत्रीमध्ये देखील तसाच मिळतो आपल्याला. ते असं म्हणतात स्वीपिंग ऑर क्लिनिंग अँड इन्स्पेक्टिंग द वर्क प्लेस टूल्स अँड मशीनरी ऑन अ रेग्युलर बेसिस. रोज नित्य नियमानी या गोष्टी करायला पाहिजेत. कुठल्या? आपल्या अंतःकरणाची साफसफाई. रामकृष्ण म्हणायचे ना, न वापरलेला पेला जर फळीवर ठेवून दिला तर त्याच्यावर केवढं किटण चढतं. न वापरता मनाचं भांडं तर आपण सारखं वापरतो, किती खराब होत असेल. म्हणून रेग्युलरली त्याला साधनेने साफ करायला पाहिजे. शाईन किती मिळतं जुळतं आहे बघा. ही प्रणाली तुम्हाला आता तुम्ही बाहेर नोकरीच्या ठिकाणी जेव्हा जाल तेव्हा शिकवली जाईल. आपल्याला हे स्वामीजींनी आधीच शिकवलेलं आहे. त्याचा आपण जर अशा पद्धतीने उपयोग केला तर आपल्याला रोजचं जीवन फार सुंदर करून घेता येईल. तुमच्यामुळे आज मला खरं तर हा अभ्यास करायला मिळाला आहे. मी खरंच भाग्य समजतो माझं, कारण तुमच्याबरोबर हा संवाद साधताना मला देखील हा अभ्यास करता येतो आहे. त्याचा गोल काय आहे? प्रिव्हेंट डिटिरिओरेशन. ते मोडून पडणं किंवा खराब होणं किंवा वेळेला त्यांनी काम न देणं हे वाचेल. आपलं अंतःकरण असं मोडकळीला आलेलं साधनेत नाही न वापरता येणार. म्हणून त्याला रोज साफ करायला पाहिजे सद्गुरु वचनानी, आणि त्यांच्या कृपेनी त्याला नीट ठेवलं पाहिजे, रोज स्वच्छ केलं पाहिजे. कीप वर्क प्लेस सेफ अँड इझी टू वर्क इन. ते स्वच्छ नीट नेटकं बघा ना कसं आहे. आपलं जीवन देखील असं स्वच्छ नीट नेटकं पाहिजे की ज्याचा आपल्याला परमार्थामध्ये आणि बाह्य जगतामध्ये देखील उपयोग करून घेता येईल. व्हेन इन प्लेस बघा हा, आता हे जास्त महत्वाचं आहे. व्हेन इन प्लेस एनी वन नॉट फॅमिलियर टू द एन्व्हायरमेंट. जो कोणी ह्या वातावरणाशी सुसंगत नाहीये किंवा नवा आहे तो जर आला या वातावरणामध्ये, मस्ट बी एबल टू डिटेक्ट एनी प्रॉब्लेम्स विदिन 50 feet इन 5 seconds. 50 फुटात 5 सेकंदामध्ये त्याला प्रॉब्लेम शोधता आला पाहिजे जो नवा आहे त्याला. हे आपल्याला कसं लावायचं? त्यांनी सांगितलं ना ओंकारनी, नवीन मित्र भेटतात, वेगवेगळ्या कल्चरमधनं आलेले असतात आणि त्यांच्याबरोबर आपल्याला राहावं लागतं. त्यांना 5 सेकंदात लक्षात यायला पाहिजे की आपण काहीतरी वेगळ्या वातावरणातले आहोत आणि आपले विचार हे खरंच काही उंचीवरचे आहेत. आणि त्याला ह्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या संगतीत येण्याकरता म्हणून तो उद्युक्त व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण आपलं अंतःकरण शाईन करायला पाहिजे. याच्यातलं इम्प्लिमेंटेशन काय? क्लीन वर्क प्लेस अँड इक्विपमेंट ऑन अ डेली बेसिस ऑर ऍट अनदर अप्रोप्रिएट हाय फ्रिक्वेन्सी क्लीनिंग इंटरवल. इन्स्पेक्ट वर्किंग प्लेस अँड इक्विपमेंट व्हाईल क्लीनिंग. जेव्हा तुम्ही तुमचं अंतःकरण स्वच्छ करत असाल तेव्हा साक्षित्वाचा अभ्यास करा की त्याच्यात आणखीन काय काय झिरपतंय. हे किती जवळचं आहे बघा. आणि ही तत्व स्वामीजींनी सांगितलेल्या तत्वांपेक्षा काही वेगळी नाहीयेत. पण आता आपल्याला बाहेर ही शिकवली जातील तर आधीच जर माहिती असतील तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आपल्यावर होईल. चौथं आहे सायकेट्सू किंवा स्टँडर्डाइज. हा सातत्याचा दुसरा भाग आहे. प्लेस इन ऑर्डर हा एक आणि स्टँडर्डाइज हा दुसरा. स्टँडर्डाइज द प्रोसेसेस यूज्ड टू सॉर्ट ऑर्डर अँड क्लीन द वर्क प्लेस. म्हणजे कशाकरता हे स्टँडर्डाइज करायला पाहिजे? स्वामीजींनी सांगितलेली ध्यानाची साधना ही त्या बर हुकूमच रोज करायची हे स्टँडर्डायझेशन आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस SOP. तर आपल्याला शिकवलं गेलेलं ध्यान हे त्याच पद्धतीने त्याच स्टँडर्ड मेथडनीच आपण रोज करायला पाहिजे. एस्टॅब्लिश प्रोसिजर्स अँड शेड्यूल्स टू एन्श्युअर द रिपिटिशन ऑफ द फर्स्ट 3 S प्रॅक्टिसेस. स्टँडर्डायझेशनने काय होईल? हे पहिले जे 3 आहेत सॉर्ट, सेट इन ऑर्डर अँड क्लीन किंवा शाईन, हे त्याच त्याच पद्धतीने केलं की हा सातत्याचा अभ्यास झाला आणि त्यांनी आपल्याला आपल्या गोलपर्यंत पोहोचायला मदत होईल. प्रोसेस बदलली गेली की वेळ गेलाच म्हणून समजा. आपल्याकडे वेळ नाहीये फार. आणि पाचवं जे आहे स्वामीजींनी समाधान सांगितलं ते म्हणतात सस्टेन किंवा सेल्फ डिसिप्लिन शिटसुके असा जापनीज शब्द आहे. आपली वेळ संपत आली आता आपण थांबू थोड्याच वेळात. सस्टेन द डेव्हलप्ड प्रोसेसेस बाय सेल्फ डिसिप्लिन ऑफ वर्कर्स. आपली इंद्रिय हे वर्कर्स आहेत. या इंद्रियांना सेल्फ डिसिप्लिन पाहिजे त्या वेळेला ती गोष्ट त्यांनी केलीच पाहिजे. ही डिसिप्लिन आपल्याला जर लागेल तर त्यावेळेला ध्यान करणं सोपं जाईल, त्यावेळेला नामाची बैठक होईल, त्यावेळेला केंद्रात येणं सोपं होईल. हा जो सेल्फ डिसिप्लिन आहे तो ह्या आधीच्या सगळ्या गोष्टींमधनं निर्माण होईल. त्याचा गोल काय आहे ते म्हणतात एन्श्युअर दॅट द 5S अप्रोच इज फॉलोड. सेल्फ डिसिप्लिननी हे आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत होईल हे बघा. मोठे स्वामीजी व्यायाम करायचे, वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी सुरुवात केला व्यायाम करायला, तर पॅरालिसिस झाल्यानंतर देखील ते ठरवलेल्या वेळेला फिजिओथेरपिस्ट यायचे, त्यांच्याकडनं व्यायाम करायचे, ठरवून टाकलेलं होतं. सेल्फ डिसिप्लिन होती, त्यांना कोण म्हणणार होतं आज जाऊ द्या, आज आता कंटाळा आलाय, आज मी काही नाही करणार. सेल्फ डिसिप्लिनचं महत्व आहे. आपण आतनंच आपल्याला ढकलायला पाहिजे, तुला वाटलं ना आज नाही करायचं, मग आत्ताच करायचं. किंवा दुसऱ्या बाजूने आज जर हे खावंसं वाटलं ना, आत्ता नाही देणार तुला, बघू पुढच्या आठवड्यात. धार निघून जाते, त्या विषयाची धार बोथट होते आणि मग पुढच्या आठवड्यात असं वाटतं आज काय करायचं काही नको. हा सेल्फ डिसिप्लिनचा भाग आहे. त्याच्यातलं एक मला वाक्य फार आवडलं त्यांचं, डू विदाऊट बीइंग टोल्ड. तुम्हाला न सांगता तुम्ही हे करा. सुरुवातीला आपल्याकडनं होण्याची अगदी स्वाभाविक शक्यता आहे. स्वामींना आवडतं मी ध्यान करतो, स्वामींना आवडतं मी केंद्रात येतो, स्वामींना आवडतं मी ज्ञानेश्वरी वाचतो, हे अगदी स्वाभाविक आहे, याच्यात चूक काही नाहीये. आणि इथे आल्यानंतर त्यांच्याकडे पाहून प्रेम निर्माण होऊन त्यांच्यावर आपण हे करतो. पण जेव्हा आपण आपल्या ठिकाणी असतो तेव्हा अनसीन पार्टनर जे म्हटलं ना त्यांनी, डू विदाऊट बीइंग टोल्ड, हे सेल्फ डिसिप्लिनचं सगळ्यात पंच लाईन आहे. तुम्हाला न सांगता ह्या आधीच्या सगळ्या गोष्टी स्वभावत तुमच्या इंद्रियांमधनं बाहेर पडायला पाहिजेत. एन्श्युअर दॅट द 5S अप्रोच इज फॉलोड हा गोल आहे. आणि इम्प्लिमेंटेशन आहे ऑर्गनाइज ट्रेनिंग सेशन्स, परफॉर्म रेग्युलर ऑडिट्स टू एन्श्युअर दॅट ऑल डिफाईन्ड स्टँडर्ड्स आर बीइंग इम्प्लिमेंटेड अँड फॉलोड. केंद्रात येऊन हे करत राहायचं, त्यांनी सांगितलेलं मी वागतोय ना, हे सगळं जर आपण करत राहिलो तर स्वामीजींनी सांगितलेलं संयम, सातत्य, सेवा आणि समाधान हे स्वाभाविकरित्या आपल्याजवळ देखील येतील. त्यांची कृपा तर आपल्या पाठीशी आहेच. आता राहिलं समाधान, हे जे आहे हे समाधान मात्र वृत्तीमध्येच लागतं. जे आहे त्याच्यामध्ये मी समाधानी असीन हे वृत्तीमध्ये लागतं. तुमची प्रोग्रेस कोणी रोखत नाही, तुम्ही चांगलं जीवन जगण्याकरता इथे कोणी तुम्हाला अडकाठी करत नाही, पण आता जिथे तुम्ही आहात तिथे कॉम्पिटिटिव्हनेस सोडून देऊन चित्ताच्या समाधानामध्ये राहायला आपण शिकलं पाहिजे. जे जसं आहे तसं, जसं तन्मयींनी सांगितलं तसं, की जे जसं वाट्याला आलं आहे ते मला मान्य आहे, इथनं पुढे आणखीन चांगलं आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करीन, पण आत्ता मी आहे तिथे मी समाधानी आहे. स्वामीजींनी सांगितलं की हे आपण ठरवावंच लागतं. आपणच जर ठरवलं मी समाधानी आहे तर मग बाह्य कुठलेही विषय आपल्याला असमाधानामध्ये ढकलू शकत नाहीत, पण आपण आजूबाजूला बघतो आणि असमाधानी होतो. आपले प्रयत्न चुकीचे होतात, चुकीच्या प्रयत्नांनी जे अपेक्षित फळ आहे ते मिळत नाही आणि असमाधानाला आपण प्राप्त होतो. म्हणून ही जी प्रणाली आहे, स्वामीजींनी सांगितलेली चतुःसूत्री आणि हे 5S जे आहे, हे जर आपण अभ्यास केला आणि जीवनात उतरायचा प्रयत्न केला तर अतिशय उज्ज्वल जीवन आपल्या समोर आहे, जे आपल्याला थेट आत्मज्ञानापर्यंत घेऊन जाईल आणि त्याच्यामध्येच खरं समाधान दडलेलं आहे. जेव्हा माझ्या असं लक्षात येतं की मी स्वतः सुखरूप आहे, बाह्य कुठलाही विषय मला सुखी किंवा दुःखी करू शकत नाही, माझ्याकरता प्रश्न संपलाय. म्हणून समाधान हे जे आहे ते आत्मस्वरूपामध्ये वृत्ती रंगून जाण्यामध्ये आहे हे आपल्याला सद्गुरू सहवासात कळतं. आज तुम्ही मुलांनी मला जो इथे वेळ दिला आणि मला देखील काही एक अभ्यास करायला मिळाला त्याबद्दल मी तुमचा खरंच ऋणी आहे. आणि जे माझ्या शक्तिबुद्धीनुसार मला वाटलं ते मी स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. आणि आमच्या सगळ्यांचीच आयुष्य अशा पद्धतीने सॉर्ट, ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज आणि सेल्फ डिसिप्लिन यांनी पूर्ण भरून आपल्या पादपद्मी अर्पित होवत हीच तुमच्या चरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम, काही निवेदन आहेत. येत्या शनिवार या महिन्यातला पाचवा शनिवार असल्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या केंद्राला सुट्टी आहे. तसंच येत्या रविवार देखील या महिन्यातला पाचवा रविवार असल्यामुळे सकाळच्या केंद्राला सुट्टी आहे. सायंकाळी SP कॉलेजमध्ये ध्यान आणि नंतर परमपूजनीय स्वामीजींच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.